chinimandi.com podcast.
टांझानिया साखर उत्पादन वाढवण्याचे कारखान्यांचे प्रयत्न सुरूच. सध्याची मागणी आणि पुरवठा यातील अंतर कमी करण्याच्या प्रयत्नात साखर कारखान्यांचे कारखाना पुन्हा सुरू करून उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अलीकडे अनेक कारणांमुळे साखरेचे प्रमाण घटलं आहे, ज्यामुळे ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. महापुरानं उत्पादनावर मोठा परिणाम केला. स्थानिक उद्योगांनी अस्थायी स्वरूपात उत्पादन कमी केलं आहे, त्यामुळे रिटेल दुकानात साखरेची तीव्र कमी आहे. बहुसंख्य उद्योग उत्पादन पुन्हा सुरू करत आहेत आणि यामुळे पुरवठ्यात वाढ आणि रिटेल किमती कमी होण्याची शक्यता आहे. किलीमंजेरोमध्ये टीपीसी साखर कंपनीनं सांगितलं की या हंगामामध्ये साखर उत्पादन वाढवून 97,000 मेट्रिक टन करण्याची आशा आहे, जे गेल्या हंगामात 88,000 मेट्रिक टन इतकं होतं. टीपीसीचे कॉर्पोरेट कार्यकारी अधिकारी जाफरी यांनी सांगितलं की प्रत्येक वर्षी साखरेची उत्पादन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं रणनीती बनवली जाते, जेणेकरून साखरेच्या मागणीला पूर्ण केलं जाऊ शकतं. मोशी कसबेमध्ये स्थित साखर रिफायनरिंग कारखान्यात साखर उत्पादनाबाबतच्या हालचाली 9 जूनला पुन्हा सुरू होतील. गेल्या आठवड्यात किलो मोबेरो साखर कारखान्यानं उत्पादन पुन्हा सुरू केलं, ज्यामध्ये 2020-2021 हंगामादरम्यान 1,27,000 टन उत्पादनाची शक्यता आहे.